चितर क्रमांक 2 परमेश्वराचं वचन। हे बायबल हाये, हे परमेश्वराचं वचन आहे। ते आम्हाले जीवन अन सर्व काळ राहणारा परमेश्वराच्या बाबतीत सांगते। आम्ही देवापासून वेगळे झालो, पण या पुस्तकात परमेश्वर आम्हाला हे सांगते की अजून आम्ही कसं काय संघ येऊ शकतो। या सर्व गोष्टी बायबल मंदी आहेत।